समारोपाचा दिवस आहे तर समारोप हा समारंभ फोकस करून मी एक त्या अनुषंगाने काही बासरीवादन करणार आहे. थोडक्यात त्याची एक थीम आहे, ती थीम मी आधी तुम्हाला सांगतो आणि मग ते बासरीवादनातून मी प्रकट करतो. आपण आपल्या घरनं निघालो आणि या पंढरीच्या नगरीत आलो. मध्ये एक भक्तीसागर आहे अशी कल्पना करा. एका तीरावर आपलं घर आहे, दुसऱ्या तीरावर ती पंढरी आहे. आता इथला सगळा सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्याचा समारोप होणार आहे. तर आता निघायची वेळ आली. परत थोडक्यात आम्ही सर्व प्रवासी जाणारा आपुल्या देशी बैसले स्वामी पाठीशी धरूनी सुकाणू हाती. तर अशा वेळेला मनामध्ये भावना अशी आहे की थोडी हुरहुर आहे की हा कार्यक्रम संपू नये, अजून चालावा, अजून आनंद याच्यात मिळावा. थोडं निराशा आहे. तर ही जी मावनाची मनातली जी भावना आहे याच्यासाठी राग शिवरंजनी निवडलेला आहे. त्याच्यातला कोमल गंधार, ती निराशा, ती थोडी आर्तता आहे ती दाखवेल. असा विचार करत असतानाच थोडं आपण परत मागे वळून बघतो तर दोन तीन दिवसातले आनंदाचे क्षण आपल्या डोळ्यासमोर येतात आणि पुन्हा निराशा ती थोडी आशेमध्ये बदली होते आणि असं वाटतं की नाही, आपण थोडी विनंती करू, महाराजांना सांगू, अजून थोडं आम्हाला अमृत द्या, अजून थोडा आम्हाला आनंद द्या. आणि अर्ज करतोय, विनंती करतोय, आत्मविनंती करतोय. तर ह्यासाठी राग मधुकंस मी निवडलेला आहे की ज्याच्यामधला पंचम ती निराशा पुसून थोडी आशा दाखवेल. तीव्र मध्यम, तीव्र गंधार आणि तीव्र निषाद त्याची विनंती आणि अर्ज जे असतील ती प्रदर्शित होईल. पण शेवटी सत्यता अशी आहे की आपली कर्म आपल्याला करावीच लागतील, त्यामुळे निघायचं तर आहेच. म्हणून थोडं परत शिवरंजनीत जाणार. पण तिथे जाताना मात्र मन एकांत होतं, अंतर्मुख होतं, गंभीर होतं. तिथे मी राग मालव की काही प्रदेशात त्याला पंचम राग असंही म्हटलं जातं. त्याच्यातला कोमल दैवत तो एकांतपणा दाखवेल आणि त्या एकांतपणामध्ये नंतर वास्तवता आणि सत्यता पुढे येते आणि आपण सगळे असंही होतो की नाही, जावं लागणारच आहे. म्हणून परत थोडं शिवरंजनीत येऊन ती निराशा प्रदर्शित करून त्याची लय वाढणार आहे. आणि तो शिवरंजनी जेव्हा द्रुतलयीत जाईल तेव्हा एक मनाची तडजोड असेल की नाही, तीन दिवस मिळालं हे आम्हाला खूप आहे. तेव्हा आता आम्ही हे स्वीकारतो समारोप समारंभ आणि आम्ही जायची तयारी करतो. ही एक छोटीशी थीम आहे. मी ह्या वेगवेगळ्या रागांमधून सादर करायचा प्रयत्न करतो. ईश्वरी कृपा आहे, स्वामीजींचे आशीर्वाद आहेतच. तुम्हाला सर्व सद्भक्तांच्या शुभेच्छा आहेत. प्रयत्न करतो, गोड मानून घ्या.